नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. गावागावात आज जैन मंदिरांमध्ये धार्मिक प्रवचन आणि इतर कार्यक्रम होत आहेत, तसंच शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी महावीर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंचायती राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार अनुदानाला मंजुरी देऊन केंद्र सरकारनं निधी वितरित केला आहे. महाराष्ट्राला 2025-26 या आर्थिक वर्षासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधून प्रत्येकी 109 कोटी रुपये वितरित झाले आहेत. बिहारमध्ये नालंदा इथं माघरा शीतलाष्टमी मंदिरात आज चेंगराचेंगरी झाल्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना आज चंडीगडमध्ये होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. ठाणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे, तर सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.